अध्याय 12. डिसेंबर महिन्यात दिवस लहान आणि दुपारनंतर तापमान कमी होते. मी डोक्याला कपडा गुंडाळला आणि परिक्रमा मार्गाने यमुनेकडे निघालो तसे जंगलातील जीवन चलित झालेले माझ्या दृष्टीस पडले. पक्षी आणि मोर त्यांची संध्यासमयीची गाणी गात होते. शेतकरी शेतातून परतत होते आणि नारंगी, हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या ब्रजवासी स्त्रिया पाण्याने भरलेल्या मोठमोठ्या घड्यांचा भार सांभाळीत रस्त्याने संतपणे चालल्या होत्या. अचानक पुढे मला एक ओळखीची व्यक्ती दिसली. तो श्यामसुंदर होता. ॲम्स्टरडममध्ये त्याने मला प्रसाद दिला होता आणि मुंबईत माझ्या खुशालीबद्दल खूपच काळजी घेतली होती. त्याने श्रील प्रभुपादांचा वैयक्तिक सचिव म्हणूनही सेवा केली होती. त्या उंचापुऱ्या अमेरिकन तरुणाला मी अगदी मागूनसुद्धा ओळखले. त्याचा उजवा हात गोमुखीत ठेवून तो जप करीत होता. त्याला गाठण्यासाठी मी वेग वाढविला. जवळ जाताच मोठ्याने हाक मारली. तो मागे वळाला. ओळखीचे हास्य त्याच्या चेहऱ्यावर झळकले. ओ, रिचर्ड ना? तुला आता कोणत्या नावाने बोलवतात? काही जण मला कृष्णदास म्हणतात. त्याने त्याचा लांब लचक हात माझ्या खांद्यावर टाकला आणि मला जवळ खेचले. तर मग कृष्णदास, मी ऐकले की तू बऱ्याच दिवसांपासून वृंदावनात वास्तव्य करून आहेस. तुला पुन्हा भेटून खरंच खूप आनंद झाला. आम्ही काही क्षण रस्त्यावरच क्षेमकुशल विचारत थांबलो. लवकरच एक मनुष्य माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहे असे मला वाटले. असे वाटले मी त्याला अनंत काळापासून ओळखत आहे. श्रील प्रभुपादांना तू फार आवडतोस. ते बऱ्याच वेळा तुझ्याबद्दल विचारत असतात. तो स्वतःहून बोलला. तू इतका त्यांच्या निकट असतोस, खरंच तू खूप भाग्यवान आहेस. आनंदाने मी म्हणालो. आणि तेही रोज. खरंच मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. हो, तो विनम्रपणे हसला. तुला माहीत आहे, मी स्वप्नात तर नाही ना हे पाहण्यासाठी कधीकधी मी स्वतःलाच चिमटा काढतो. मी जवळजवळ 4 वर्षांपासून त्यांच्याबरोबर आहे आणि दिवसेंदिवस ते अधिकच तरुण आणि सुंदर झाल्यासारखे वाटतात. ते सदैव उत्साही असतात. मी त्यांना कधी झोपलेलेसुद्धा पाहिले नाही. तुला आठवते तू प्रथम त्यांना केव्हा पाहिलेस? मी विचारले. प्रभुपादांबद्दल शक्य तेवढे अधिकाधिक ऐकण्यासाठी आणि इतरांनी त्यांचे अनुगमन करण्यासाठी आपल्या जीवनाचा कायापालट करण्याचे कसे काय ठरवले हे जाणून घेण्यासाठी मी अधिक उत्सुक होतो. नदीकिनारी पायाची आडी घालून श्यामसुंदर हळुवारपणे पुढे मागे डुलत होता. जानेवारी 1967 हे ॲशबरी सॅन फ्रान्सिस्को येथे मी आणि माझ्या मित्रांनी ॲव्हलॉन बॉलरूममध्ये मोठा रॉक अँड रोल डान्स शो आयोजित केला होता. आम्ही त्याला मंत्र रॉक डान्स असे नाव दिले होते. द ग्रेटफुल डेड, जॅनिस जॉप्लिन, जेफरसन एअरप्लेन, कॅन्ड हिट, क्विक सिल्वर आणि मॉबी ग्रेप इत्यादी सर्व रॉक ग्रुप स्वामींच्या अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या साथीला ॲलन गिन्सबर्ग, टिमोथी लिअरी आणि केन केसी हे देखील होते. सर्व हिप्पी हिरो तिथे आले होते. सांगताना श्यामसुंदर उत्तेजित झाला आणि त्याचे शरीर वेगाने हलू लागले. ते दृश्य नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न कर. सर्वत्र झगमगणारे दिवे, रॉक अँड रोलचे संगीत, लांब केस वाढवलेल्या उद्दाम नशेत धुंद तरुण तरुणींनी खच्चून भरलेला तो हॉल आणि मध्यरात्रीच्या सुमारास शांत पावले टाकीत श्रील प्रभुपाद अंधाऱ्या स्टेजवर येतात. एका उच्चासनावर मांडी घालून बसतात. सर्वत्र शांतता पसरते. श्रील प्रभुपाद हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन नम्रपणे सुरू करतात. स्पॉटलाईटच्या प्रकाशाचा झोत अखेर त्यांना शोधण्यात यशस्वी होतो. हळूहळू सर्व जमाव कीर्तनात सामील होतो. एकामागून एक सर्व रॉक ग्रुप स्टेजवर येऊन त्यांना साथ देतात. अशी ती ऐतिहासिक घडवणारी रात्र ठरली. श्रील प्रभुपादांनी 2 तास असे मंत्रमुग्ध कीर्तन केले तुला विश्वासही बसणार नाही. आणि हात वर करून जेव्हा ते नृत्य करू लागले तेव्हा त्यांनी हजारोंची मने जिंकली. अथवा त्यांच्या शब्दात, मी हिप्पींना हॅप्पी केले. हिप्पी संस्कृतीची जागतिक राजधानी अथवा बालेकिल्ला समजण्या जाणाऱ्या हे ॲशबरीत श्रील प्रभुपाद कसे राहत असावेत याची मी कल्पना करण्याचा प्रयत्न केला. तिथे 1968 साली मी आणि गॅरीने काही काळ वास्तव्य केले होते. जेवढे मला आठवते त्यावरून तरी सहज असे म्हणता येईल की शहराचा तो भाग म्हणजे एक स्वतंत्र विश्वच होते. शांतताप्रिय हिप्पी, अध्यात्माची ओढ असणारे तरुण, गांजा विक्रेते, चरसी गांजेकस, पर्यटक, सर्व प्रकारचे व्यापारी आणि हे स्ट्रीटवर कांठळ्या बसविणारा आवाज करीत आपल्या चकचकीत हार्ली म्हणजे अमेरिकन मोटारसायकल चालविणारे हेल्स एंजल्स म्हणजे एक प्रकारचे हिप्पी, अशा जागी हे वृंदावनातील वयोवृद्ध स्वामी राहत होते हे माझ्या तरी कल्पनेबाहेर होते. ते किती काळ तिथे राहिले मी विचारले. 4 महिने ते आम्हा अमेरिकन मुलांबरोबर राहिले. स्वामी आम्हाला काय सांगत होते ते क्वचितच आम्हाला समजत असे. आम्ही एवढेच जाणत होतो की स्वामीजी आम्हाला विलक्षण आवडत होते. एका लॉन्ड्रोमॅट म्हणजे मशीनवर कपडे धुण्याचे दुकान यावरील छोट्या इमारतीत राहणाऱ्या एका मोहक व्यक्तीच्या प्रेमात आम्ही पडलो होतो. त्यांची भेट घेऊ इच्छिणाऱ्या कोणालाही ते आनंदाने भेटत असत. ते सतत विनोद करीत असत हे त्यांचे वैशिष्ट्य मला खूप आवडले. कधीकधी मागे टेकून ते खळखळून हसू लागत तेव्हा त्यांच्या दातांचे दर्शन होई आणि नेत्रातून गालावर अश्रू ओघळत. नदी किनारा आता थंड आणि अंधारमय होऊ लागला होता. खेड्यातील चुलीतील लाकडांच्या धुराने वातावरण भरून गेले होते. आपण किनाऱ्यावरून चालत केशी घाटाकडे जाऊया असे मी सुचवले. आम्ही दोघेही उभे राहिलो. त्याने मागे लागलेली धूळ झटकली. निघालो तसे श्यामसुंदर वर्णन करू लागला. श्रील प्रभुपादांनी बीटल्सचे आणि विशेष करून जॉर्ज हॅरिसनचे कसे हृदय जिंकले, कसे काय भक्त या तारकांचे, या सुपरस्टार्सचे घनिष्ठ मित्र बनले आणि काही महिने जॉन लेननच्या घरी कसे राहिले याचे श्यामसुंदरने वर्णन करून सांगितले. दैवी इच्छेविना हे कसे काय होऊ शकते, त्याने प्रश्न केला. मी केवळ स्मितहास्यच केले. आणि श्रील प्रभुपादांना त्यांच्याकडून काहीही नको होते. त्यांना केवळ जीवनाचे रहस्य शिकवायचे होते. जॉन आणि जॉर्जच्या पहिल्या भेटीतच प्रभुपादांनी त्यांच्या अंतःकरणाला हात घातला. प्रभुपाद इतके आकर्षक होते, अगदी सहजपणे त्यांना सांगत होते की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत. ते कसे दिसतात, काय सांगतात, काय करतात, तसेच ते संगीत गायन आणि नृत्यावर किती प्रेम करतात याचेच वर्णन करून सांगत होते. कृष्णाला तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता असे वचनही त्यांनी नंतर दिले. मध्ये मध्येच थांबत वृंदावनातील यमुना किनाऱ्यावरून चालताना मी बीटल्सबद्दल हे सर्व ऐकत होतो यावर विश्वासच बसत नव्हता. मी केवळ हसत होतो. श्यामसुंदर क्षणभर थांबला. पुढील घटना सांगण्यासाठी अधीर झाला. त्याच्या शब्दांना कंप सुटला. तसे अश्रू ओघळून त्याच्या गालावर आले. मला आठवतंय त्यांच्या पहिल्या भेटीच्या आधी श्रील प्रभुपादांच्या दरवाजाबाहेर जॉर्ज माझ्या कानात कुजबुजला की तो खरंच खूप घाबरलेला आहे, अगदी एड सलिवनच्या मुलाखतीला जाण्यापेक्षा अधिक. एड सलिवनचा शो म्हणजे मान्यवरांना टीव्हीवर बोलावून त्यांची मुलाखत घेणे, किंवा एल्विसला भेटण्यापेक्षाही अधिक तो घाबरलेला होता. परंतु जेव्हा त्याने प्रणाम केला आणि श्रील प्रभुपादांनी त्याचे हार्दिक स्वागत केले तेव्हा मला वाटले की 2 जीवश्च कंठश्च मित्रांचे पुनर्मिलन होत आहे आणि या क्षणापासून त्यांची मैत्री पुन्हा सुरू होत आहे. पहिल्या भेटीनंतर बाहेर येताना जॉर्ज माझ्याकडे वळाला आणि म्हणाला, प्रभुपाद खरोखर सुहृद आहेत. मी रॉक आणि रोल संगीत ऐकले त्याला आता वर्षाहून अधिक काळ लोटला होता. माझ्या घरापासून 10,000 मैल दूर भारतातील एका खेड्यात राहताना ही गोष्ट माझ्या मनापासून मैलोन मैल दूर होती. तरीही बीटल्सच्या जॉर्ज हॅरिसनने आध्यात्मिक जीवन इतक्या गंभीरपणे घेतले आहे या कल्पनेनेच मला आनंद झाला. मला जॉर्ज सख्या भावाप्रमाणे वाटू लागला, कारण आम्हा दोघांचे ध्येय आता एकच होते. मनात विचार आला, किती इवलेसे आणि सुंदर जग आहे हे. केशी घाटावरील पायऱ्यांवर माझ्या नव्या मित्रासोबत मी जेव्हा बसलो होतो तेव्हा उत्तरेकडे मला उल्कापात होताना दिसला. श्यामसुंदरने वर पाहिले आणि श्रील प्रभुपादांच्या रशिया भेटीबद्दल मला सांगण्यास सुरुवात केली. त्या काळात पर्यटकांवर लादलेल्या बंदीमुळे रशियामध्ये जाणे कठीण होते. पुन्हा एकदा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरिता कृष्णाने वाट मोकळी करून दिली. त्याने सांगण्यास सुरुवात केली. कोणतीही योजना नव्हती, योग्य पुरेसे भोजन देखील नव्हते. आम्ही छोट्या अंधुक खोल्यांमध्ये राहिलो. सर्वत्र भय, अत्याचार आणि नैराश्याचे वातावरण पसरले होते. 5 दिवस आम्ही काय करणार होतो? श्यामसुंदर पुढे सांगत होता की रेड स्क्वेअर भोवती भटकत असताना तो भारतीय राजदूताच्या मुलाला आणि अनातोली नावाच्या एका तरुण रशियन मुलाला भेटला. त्या दोघांना घेऊन गुरुंना भेटण्यासाठी तो हॉटेलमध्ये आला. अनातोली 3 दिवस 3 रात्री प्रभुपादांबरोबर राहिला. प्रभुपादांनी जे शिकवले ती प्रत्येक गोष्ट शोषून घेणाऱ्या स्पंजप्रमाणे त्याने आत्मसात केली. मोहक आणि विनोद बुद्धीने प्रभुपाद परिपूर्ण होते, तेवढेच अचूकही होते. त्यांनी कृष्ण भावनेची संपूर्ण पद्धती अनातोलीला शिकवली. नंतर मी आणि प्रभुपाद आम्ही मॉस्को सोडले. आता त्या बीजामधून कृष्णांचा उपदेश वणव्याप्रमाणे गुप्तरित्या रशियामध्ये सर्वत्र पसरत आहे. प्रवाहाच्या वर क्षितिजाकडे पाहत असताना बालपणीच्या आठवणी दाटून आल्या. त्यावेळी अमेरिकेतील लोकांना रशियनांचे भय मनावर सतत बिंबवले जायचे. रशियाच्या बॉम्ब हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शाळेतील बाकाखाली कसे लपून राहायचे याची तालीम आम्हाला दिली जायची. रशियाचा अमेरिकेवर निश्चित हल्ला होणार याची खात्री पटल्यामुळे आमच्या परिसरातील अनेक धनाढ्य कुटुंबांनी घरामागील अंगणात सर्व शिधा सामुग्रींनी भरलेली भुयारे खोदून ठेवली होती. तरीही अशा शीतयुद्धाच्या प्रकोप काळात श्यामसुंदर आणि श्रील प्रभुपाद मॉस्कोमध्ये एका रशियन व्यक्तीला भक्तिमार्गाची शिकवण आनंदाने देत होते. तुम्हा सगळ्या पाश्चिमात्य भक्तांना भारतामध्ये श्रील प्रभुपादांनी कशासाठी आणले? उत्तर देण्याअगोदर श्यामसुंदरने दूरवर विचारपूर्वक पाहिले. श्रील प्रभुपादांनी आम्हाला बऱ्याच वेळा सांगितले, या देशामध्ये खरा धर्म लोप पावत आहे. भगवंतांपेक्षा लोकांना टेलिव्हिजन आणि गाड्या हव्या आहेत. लगेच माझ्या मनात जनकपूरमध्ये भेटलेल्या भोंदू गुरुचा विचार आला. त्याचे सर्वोच्च ध्येय श्रीमंत अमेरिकन बनण्याचे होते, म्हणून मला वाटतं ते पुन्हा इथे आले आणि आमच्यापैकी काही जणांना त्यांच्या बरोबर घेऊन आले, भारतीय लोकांना सांगण्यासाठी की पहा, या पाश्चिमात्य मुलामुलींकडे सर्व काही आहे. TV आणि गाड्या तुम्हाला मिळेल त्यापेक्षा विपुल प्रमाणात. आणि जोपर्यंत त्यांना कृष्ण मिळाले नाहीत तोपर्यंत ते दुःखी होते. त्यांना जे हवे ते तुमच्याकडे आधीच आहे, कृष्ण. म्हणून तुम्ही कृष्णाला निर्यात करा. श्रील प्रभुपादांनी बऱ्याच वेळा सांगितले की भारताचे तत्त्वज्ञान आणि अमेरिकेची संपत्ती याने खरोखरच जगाची भरभराट होऊ शकते. ते आम्हा पाश्चात्य भक्तांना त्यांचे नाचणारे पांढरे हत्ती म्हणत. मी हसलो. मला पूर्वेचे तत्त्वज्ञान, पश्चिमेकडील संपत्ती व तंत्रज्ञान यांच्या संयोगामधील बुद्धिमत्ता समजली. भगवंतांना स्वतःच्या आयुष्यात शोधण्यामध्ये इतके मग्न झाल्याने इतरांना आध्यात्मिकता पोचविण्याचे विचार देखील माझ्या मनाला शिवले नाहीत. मी विचारले, भारतीय लोक तुमचे कसे स्वागत करतात? इथे भारतात जिथे आम्ही जातो तिथे आमच्या स्वागतासाठी आनंदोत्सव साजरे केले जातात. कधीकधी श्रील प्रभुपादांवर टीका करणारे अगदी जीव घेण्यात धमक्या देखील देतात. पाश्चिमात्यांना दीक्षा दिली, जातीय व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले किंवा स्त्रियांना मंदिरातील विग्रहाची सेवा दिली इत्यादी आरोप ते प्रभुपादांवर करत असतात. या गोष्टीचा माझ्यावर खोल परिणाम झाला, कारण भारतातील माझ्या प्रवासात निम्न जाती आणि स्त्रियांवरील जुलूमशाहीचा मी साक्षीदार होतो. त्याने मला व्यथित केले होते. त्याविरुद्ध लढण्याच्या श्रील प्रभुपादांच्या धैर्याने मला प्रेरणा दिली. श्यामसुंदरने बोलणे सुरू ठेवले, श्रील प्रभुपाद खरंच एक क्रांतिकारी आहेत. ताजा तवाना होण्यासाठी नदीचे पाणी चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी तो खाली वाकला. नंतर अंग मोकळे करण्यासाठी आळोके पिळोके दिले. कृष्णदास, आज तुला भेटून खरंच खूप आनंद झाला. मी तुझ्यासाठी आणखी काही करू शकतो का? मी काय सांगू? मी उभा राहिलो. मी तुझा खूप ऋणी आहे. माझा हात त्याच्या खांद्यावर टाकला. मी तुझा खूप वेळ घेतला. उद्या आपण प्रवचनात भेटू. श्यामसुंदर हसला. आभारी आहे. बरोबर आहे, मला मंदिरात गेलेच पाहिजे. खाली वाकून त्याने माझा हात हातात घेतला. आपण भेटलो हे ऐकून श्रील प्रभुपादांना खूप आनंद होईल. तो लगबगीने जाऊ लागला. त्याला पाहून मला खूप कृतज्ञता आणि उत्साह देखील वाटला.